नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राजकारणातील वैचारिक बांधिलकी कमी होत असून बहुतांश राजकीय पक्षांनी त्यांची मूळ विचारधारा बाजूला ठेवली आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. विविध पक्षांच्या नेत्यांना प्रलोभन देत त्यांच्यावर दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं जात आहे, त्यामुळे आजच्या काळात पक्षांतर ही सामान्य गोष्ट झाली आहे असं पवार म्हणाले. परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हा आरोप फेटाळून लावला असून दानवेंनी अधिक माहिती घ्यावी असा सल्ला दिला आहे. कांतारा द लीजन चॅप्टर 1, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिंहा, टुरिस्ट फॅमिली आणि सिस्टर मिडनाईट हे 5 भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं आज ही घोषणा केली. दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लावर, पारो हे 4 चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत. याशिवाय भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी होम बाउंड या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलं आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. जपानच्या अकाने यामुकची हिच्याशी झालेल्या सामन्यात सिंधूनं पहिला गेम 21-11 असा जिंकला. त्यानंतर यामुकची हिला दुखापत झाल्यानं तिनं सामना सोडला, यामुळे सिंधू उपांत्य फेरीत दाखल झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 605 अंकांची घसरण झाली आणि तो 83,576 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 193 अंकांची घसरण होऊन तो 25,683 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.